आतापर्यंत आपण लिंक लिस्ट म्हणजे काय ते बघितले. जसे की लिंक लिस्ट मध्ये सिक्वेन्स ऑफ नोड्स असतात. नोड्सचे दोन पार्ट केलेले असतात. त्यात एका पार्ट मध्ये आपण डेटा इन्सर्ट करतो आणि दुसरा पार्ट हा नेक्स्ट येणाऱ्या नोडची लिंक रिप्रेझेंट करतो. तसेच आपण यामध्ये सक्सेसर काय असते, प्रेडिसर्स काय असतात, त्यानंतर लिंकची लेंथ आपण कशी फाइंड आउट करतो हे बघितले. तसेच आपण लिंक लिस्ट साठी नोड्स बघितल्या, म्हणजे की लिंक लिस्ट साठी काय आवश्यकता असते. तर यासाठी आपल्याला नल पॉइंटर हा आवश्यक असतो, म्हणजे नल पॉइंटर इंडिकेट करणे हा आवश्यक असतो. त्याच पद्धतीने लिस्ट मध्ये फर्स्ट एलिमेंट हा कुठे स्टार्ट होतो हे माहीत असणे आवश्यक असते. तसेच प्रत्येक एलिमेंटला पॉइंटरची गरज असते. कशासाठी? तर ती नेक्स्ट एलिमेंट कुठला आहे त्याची लिंक दर्शवण्यासाठी पॉइंटरची गरज असते. त्याच पद्धतीने आपण बघितले की आपल्याला लिंक लिस्ट मध्ये ज्या वेळेला एलिमेंट इन्सर्ट करायचा असतो त्यावेळेला आपल्याला तो डायनॅमिकली इन्सर्ट करायचा असतो. त्यासाठी आपल्याला मेमरी अलोकेशन करावे लागते. तर तेव्हा आपण एमलॉक हे फंक्शन यूज करतो. तसेच आपण बघितले टू रिटर्न एलिमेंट नॉट नीड एनी मोर. त्याचप्रकारे आपण या नोडचे दोन पार्ट मध्ये डिव्हिजन करतो, एक म्हणजे डेटासाठी आणि सेकंड पार्ट म्हणजे लिंकसाठी, म्हणजेच पॉइंटरसाठी. तसेच यासाठी जे बेसिक ऑपरेशन असतात इन्सर्शन, डिलिशन, रिट्रायव्हल आणि ट्रायव्हर्सल, त्यातील आपण ट्रायव्हर्सल हे ऑपरेशन बघितलेच. तसेच आपण लिस्ट कशी क्रिएट करायची आणि लिस्ट कशी ट्रायव्हर्स करायची यासाठी ट्रायव्हर्सल ऑपरेशन आणि क्रिएट ऑपरेशन हे बघितले. आता आपण यापुढे लिंक लिस्ट मध्ये नोड हा इन्सर्ट कसा करायचा हे बघू. तर इन्सर्ट हे ऑपरेशन आपण कशासाठी वापरतो? लिंक लिस्ट मध्ये न्यू नोड इन्सर्ट करण्यासाठी. ते आपल्या रिक्वायरमेंटवर डिपेंड असते, म्हणजे की आपल्याला नोड हा लिस्टच्या सुरुवातीला हवा आहे की लिस्टच्या मध्ये हवा आहे की लिस्ट संपल्यानंतर आपल्याला हा नोड इन्सर्ट करायचा आहे हे आपल्या रिक्वायरमेंटवर डिपेंड असते. तर त्यात बघा नोड हा तीन पद्धतीने इन्सर्ट होतो, म्हणजे ह्या थ्री सिच्युएशन आपण लिंक लिस्ट मध्ये नोड इन्सर्ट करताना यूज करतो. तर सर्वात पहिल्यांदा आपण लिंक लिस्ट मध्ये सुरुवातीला नोड कसा इन्सर्ट केला जातो हे बघू. तर बघा लिस्ट मध्ये ऑलरेडी जर तीन एलिमेंट आहे, जसे की 10, 50 आणि 75, हे एलिमेंट नोड मध्ये ऑलरेडी आहेत आणि त्यानंतर मला चौथा नोड हा इन्सर्ट करायचा आहे, पण तो नोड मला सुरुवातीला इन्सर्ट करायचा आहे. चौथा नोड मला इन्सर्ट करायचा आहे, त्याचा एलिमेंट आहे 60. तर त्यासाठी आपल्याला अल्गोरिदम कसा लिहावा लागणार हे आपण आधी बघू. त्यासाठी सर्वात आधी आपण इन्सर्ट बिगिनिंग फंक्शन आपण यूज करतो. त्या फंक्शनचा यूज करून आपण लिस्ट मध्ये नोड हा इन्सर्ट करू शकतो. तर त्यानंतर आपण काय करणार, न्यू नोड साठी आपण मेमरी अलोकेट करणार. तसेच त्यानंतर न्यू नोड तयार झाला की त्यात आपण आपला जो एलिमेंट असणार, म्हणजे आपला एलिमेंट कुठला 60, तर तो त्यामध्ये फिल करणार. त्यानंतर नेक्स्ट पॉइंटर आपण काय करणार, नल करणार आणि तो पॉइंटर पी पॉइंट टू धिस न्यू नोड. त्यानंतर टू इन्सर्ट द नोड ऍट द बिगिनिंग सेट द नेक्स्ट पॉइंटर दॅट इज पी नेक्स्ट टू पॉइंट टू द हेड नोड. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जो नोड आधी असेल तो नोड काय करतो, पुढच्या नोडची लिंक दर्शवतो. तर त्यासाठी आपण पॉइंटर सेट करणार आणि तो पॉइंटर नेक्स्ट नोडला नेक्स्ट नोडची लिंक आपल्याला दाखवणार. आणि आपला पुढचा नोड कुठला असणार आहे तर तो 10, कारण आपण ऑलरेडी आपल्या लिंक मध्ये 10, 50 आणि 75 हे नंबर्स इन्सर्टेड होते. त्या लिस्टच्या सुरुवातीला आपल्याला 60 हा नोड इन्सर्ट करायचा आहे. तर 60 मध्ये लिंक कुठल्या नोडची असणार आहे, नेक्स्ट नोडची. नेक्स्ट नोड कुठला येईल त्याचा 10. तर या पद्धतीने आपण हा अल्गोरिदम लिहिणार आणि तो अल्गोरिदम आपण प्रोग्राम मध्ये कसा यूज करणार, तर त्यासाठी एक प्रोग्राम तुम्हाला स्लाइडवर दिलेला आहे. त्यात बघा फर्स्ट फंक्शन आपण कशासाठी युज करणार आहे, तर लिंक लिस्टच्या सुरुवातीला आपण नोड इन्सर्ट करणार आहोत म्हणून इन्सर्ट बिगिनिंग हे फंक्शन आपण यूज करणार. त्यानंतर आपण पॉइंटर्स डिक्लेअर करणार, पी हा पॉइंटर आपण डिक्लेअर केला. त्यानंतर एमोलॉक हे फंक्शन युज करून आपण काय केले, तर त्या नोडसाठी मेमरी अलोकेट केली आणि त्यामध्ये पी हा पॉइंटर पॉइंट केला. तसेच त्यानंतर नेहमीप्रमाणे आपण बघणार की आपले मेमरी अलोकेशन हे फेल झाले का. जर फेल झाले असेल तर प्रोग्राम तिथं स्टॉप होणार आणि त्यानंतर तो काय करणार, एल्स इन्सर्ट डेटा इन न्यू नोड. डेटा हा न्यू नोड मध्ये इन्सर्ट करणार आणि त्यानंतर जो आधीचा नोड असेल त्या नोडला हा नोड अटॅच करणार आणि पी हा पॉइंटर नेक्स्ट नोडची लिंक आपल्याला दाखवणार. तर या पद्धतीने हा प्रोग्राम इम्प्लिमेंट होईल. तसेच आपण इन्सर्शन ऑफ अ नोड इन द मिडल ऑफ द लिस्ट. आता आपण ज्या पद्धतीने नोड ज्या पद्धतीने लिंक लिस्ट मध्ये नोड हा सुरुवातीला इन्सर्ट केला त्याच पद्धतीने आपण नोड हा लिस्ट मध्ये मिडलला सेट करणार. तर त्यासाठी अल्गोरिदम कसा येणार तर ते बघा. सर्वात आधी आपल्याला फंक्शन राईट करावं लागेल. ते कशासाठी, तर लिस्ट मध्ये मिडलला नोड इन्सर्ट करण्यासाठी. जसे आपण जेव्हा नोड लिस्टच्या स्टार्टिंगला इन्सर्ट केला तेव्हा आपण इन्सर्ट बिगिनिंग फंक्शन युज केले, तसेच आता जर आपल्याला मिडलला नोड इन्सर्ट करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला इन्सर्ट मिडल हे फंक्शन युज करावे लागेल. त्यानंतर डिक्लेअर आय ऍज अन इंडेक्स व्हेरिएबल, म्हणजे आय हा व्हेरिएबल आपण इंडेक्स व्हेरिएबल म्हणून डिक्लेअर करणार. त्यानंतर आपण लॉक हे व्हेरिएबल डिक्लेअर करणार. ते कशासाठी, तर न्यू नोडच्या लोकेशनसाठी, म्हणजे त्याची लोकेशन सेट करण्यासाठी. त्यानंतर आपण न्यू नोड साठी पॉइंटर सेट करणार तो पी या व्हेरिएबलने. त्यानंतर आपण न्यू नोड साठी मेमरी अलोकेट करणार. आता नोड मध्ये जो एलिमेंट आपल्याला टाकायचा आहे तो आहे 45. तर जर मेमरी अलोकेट झाली तर त्यामध्ये आपण 45 नंबर हा इन्सर्ट करणार आणि नेक्स्ट पॉइंटर हा नल सेट करणार. त्यानंतर आपण हा एलिमेंट कुठे स्टोअर केला, ज्या लोकेशनवर केला असेल, म्हणजे आता जर मला थर्ड नोड म्हणजे दोन नोड नंतर तिसरा नोड म्हणून जर हा इन्सर्ट करायचा असणार तर आपण काय करणार, लोकेशन इज इक्वल टू 3 असं सेट करणार. जर 4 वर करायचं असेल तर लोकेशन इज इक्वल टू 4 असं सेट करणार. तर आपण इथं काय करणार, तर लोकेशन इज इक्वल टू 3 म्हणजे मला थर्ड नोड हा इन्सर्ट करायचा आहे. आणि यात लोकेशन इज इक्वल टू 3 हे जर करेक्ट असेल तर थर्ड पोझिशनला नवीन नोड हा माझा इन्सर्ट तर थर्ड पोझिशनला नवीन नोड हा इन्सर्ट होणार. त्यानंतर आपण टेम्पररी पॉइंटर सेट करणार. तसेच डिक्लेअर अनदर पॉइंटर ओल्ड टू पॉइंट द प्रिव्हियस पोझिशन ऑफ द टेम्प नोड ऍज इट ट्रॅव्हल्स थ्रू द लिस्ट. त्यानंतर आपण दुसरा पॉइंटर डिक्लेअर करणार, म्हणजे जो आधीच्या नोडचा असेल तो, म्हणजे प्रिव्हियस पॉइंटर म्हणजे ओल्ड पॉइंटर. आणि ट्रॅव्हल्सिंग केल्यानंतर जर ओल्ड पॉइंटर हा सेट झाला तर तो कोणाला पॉइंट करेल, टेम्पररी नोडला, म्हणजे ओल्ड इज इक्वल टू टेम्प. आणि त्यानंतर फॉरवर्ड द टेम्प पॉइंटर टू द नेक्स्ट नोड. नाउ वी हॅव टू इन्सर्ट द न्यू नोड पी ऍट द थर्ड पोझिशन दॅट इज इन बिटवीन द नोड्स ओल्ड अँड टेम्प. फॉर दिस सेट नेक्स्ट पॉइंटर ऑफ द ओल्ड नोड टू पॉइंट द पी नोड अँड सेट द नेक्स्ट पॉइंटर ऑफ द नोड पी टू पॉइंट टू द नोड टेम्प. सो द न्यू नोड हॅव्हिंग एलिमेंट 45 इज इन्सर्टेड ऍट द थर्ड पोझिशन दॅट इज बिटवीन द 10 अँड 15. म्हणजे आधी आपल्या लिस्टमध्ये 60, 10, 50 आणि 75 हे नोड होते आणि आपण थर्ड पोझिशनला 45 हा सेट केला, म्हणजे हा 10 आणि 50 मध्ये इन्सर्ट होणार. तर यासाठी सुद्धा एक छोटासा प्रोग्राम तुम्हाला स्लाइडवर दिलेला आहे, या अल्गोरिदम नुसार इम्प्लिमेंट होणार. म्हणजे यात इन्सर्ट मिडल हे फंक्शन आपण मिडलला एलिमेंट स्टोअर करण्यासाठी घेतलेले आहे, तसेच आपण लोकेशन यामध्ये सेट केलेली आहे. आपण यात टेम पी आणि ओल्ड हे पॉइंटर डिफाईन केलेले आहे आणि लिस्ट मध्ये कुठल्या लोकेशनला हा नोड इन्सर्ट व्हायला हवा यासाठी आपण लॉक हा इंटीजर व्हेरिएबल डिफाईन केलेला आहे. आय हा व्हेरिएबल हा आपण जो एलिमेंट इन्सर्ट करणार आहे इंडेक्स साठी आपण आय हा व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे. तसेच यामध्ये एमअलॉक हे फंक्शन आपण मेमरी अलोकेशन साठी युज केलेले आहे. या पद्धतीने हा प्रोग्राम इम्प्लिमेंट होणार. आता जर लिस्टच्या एंडला आपल्याला एलिमेंट इन्सर्ट करायचा असेल तर त्यासाठी काय करावे, तर त्यासाठी अल्गोरिदम कसा येणार, तर जसे आपण बिगिनिंगला नोड इन्सर्ट करायचा म्हणून इन्सर्ट बिगिनिंग फंक्शन युज केले, मिडलला नोड इन्सर्ट करायचा म्हणून आपण इन्सर्ट मिडल फंक्शन युज केले, तसेच यामध्ये आपल्याला लिंकच्या शेवटी एलिमेंट इन्सर्ट करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला इन्सर्ट एंड हे फंक्शन युज करावे लागेल. नेहमीप्रमाणे पी हा पॉइंटर आपल्याला न्यू नोड साठी डिक्लेअर करावा लागेल. तसेच लिंक मध्ये न्यू नोड लास्टला इन्सर्ट करायचा आहे त्यासाठी आपल्याला मेमरी अलोकेट करावी लागेल. आणि जो नोड आपण इन्सर्ट करणार आहे त्यातील एलिमेंट काय तर 85. मग त्यासाठी आपल्याला पॉइंटर सेट करावा लागेल, टेम्पररी पॉइंटर सेंड करावा लागेल. तो काय पॉइंट करेल तर हेड नोड टू ट्रॅव्हर्स द लिस्ट. आणि ट्रॅव्हर्सिंग संपल्यानंतर लास्ट नोड हा तुमचा 85 असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंटर हा टेम्पररी नोड टू पॉइंट द न्यू नोड म्हणजे पी ला, जे टेम्प्स पॉइंट टू नेक्स्ट इज इक्वल टू पी. आणि या प्रकारे 85 हा एलिमेंट या लास्ट नोड मध्ये इन्सर्ट होणार. तर यासाठी तुम्हाला स्लाइडवर एक छोटासा प्रोग्राम दिलेला आहे. लिंकच्या एंडिंगला नोड इन्सर्ट करायचा म्हणून आपण इन्सर्ट एंड फंक्शन यामध्ये युज केलेले आहे. त्याचप्रकारे आपण पॉइंटर्स आपल्याला लागणार आहे तो पॉइंटर आपण यात डिक्लेअर केलेला आहे म्हणजे पॉइंटर पी आणि पॉइंटर टेम्प. त्याच पद्धतीने पी हा काय करणार तर पी हा न्यू जो नोड अलोकेट होणार आहे त्याला पॉइंट करणार आहे. त्यानंतर मेमरी मध्ये हे अलोकेशन सक्सेसफुली झाले की नाही हे चेक होणार. आणि जर नसेल झाले तर पुन्हा न्यू नोड हा इन्सर्ट होणार आणि नेक्स्ट आपण नल म्हणून सेट करणार. या पद्धतीने लास्ट नोड हा आधीच्या नोडला अटॅच होणार. आता हे बघितले आपण लिंक लिस्ट मध्ये नोड इन्सर्ट करण्यासाठीचे तीन ऑपरेशन. लिंक लिस्ट मधून नोड डिलीट करण्यासाठी कुठले प्रकार वापरतात ते बघू. लिंक लिस्ट मधून नोड डिलीट करायचा असेल तर तो कुठल्या पद्धतीने करतात ते आपण बघू. नोड हा तीन प्रकारे डिलीट होतो, त्यासाठी तीन सिच्युएशन असतात ते आपल्या रिक्वायरमेंट नुसार. तर त्या कुठल्या? डिलीटिंग द फर्स्ट नोड इन द लिस्ट, डिलीटिंग अ मिडल नोड इन द लिस्ट अँड लास्ट डिलीटिंग द लास्ट नोड ऑफ द लिस्ट. आता याचा उपयोग करून आपण लिंक लिस्ट मधून नोड कसे डिलीट करायचे ते बघू. तर सर्वप्रथम आपण लिंक लिस्ट मधील सर्वात आधीचा नोड हा कसा डिलीट करायचा यासाठी अल्गोरिदम बघू. तर यासाठी सर्वप्रथम आपण फंक्शन युज करणार ते म्हणजे डिलीट बिगिनिंग फंक्शन. त्यानंतर आपण टेम्पररी पॉइंटर हा डिक्लेअर करणार, तो कशासाठी तर हेड नोडला पॉइंट करण्यासाठी. आता आपल्या लिस्टमध्ये सर्वात आधीचा जो नोड आहे त्यामध्ये कुठला एलिमेंट आहे तर 60, तर हा नोड आधी आपण डिलीट करणार. आता लिस्ट मधील फर्स्ट नोड डिलीट करण्यासाठी एक छोटासा प्रोग्राम मी स्लाइड वर दिलेला आहे. त्यात बघा, स्ट्रक्ट नोड पॉइंटर डिलीट बिगिनिंग स्ट्रक्ट नोड पॉइंटर हेड. हे जे फंक्शन आहे ते काय डिफाइन करते तर लिस्ट मधील फर्स्ट नोड हा डिलीट करायचा. त्याचप्रकारे त्यानंतर आपण टेम्पररी पॉइंटर हा टेम्प या नावाने डिक्लेअर करतो आणि तो पॉइंटिंग करतो कोणाला तर हेड नोडला. ती स्टेटमेंट तुम्हाला प्रोग्राम मध्ये दिलेली आहे बघा, स्ट्रक्ट नोड पॉइंटर टेम्प इज इक्वल टू हेड. त्याचप्रकारे पुढे बघा, हेड इज इक्वल टू हेड नेक्स्ट म्हणजे काय तर तुम्ही फर्स्ट नोड हा डिलीट केला त्यानंतर तुमचा पॉइंटर हा सेकंड नोडला पॉइंट करणार ट्रॅव्हर्सिंग ऑपरेशन युज करून. त्यानंतर जो डेटा तुम्ही डिलीट केलेला असेल त्यासाठी तुम्ही प्रिंट एफ हे फंक्शन युज कराल. तसेच फर्स्ट नोड हा डिलीट केल्यानंतर ती मेमरी ही फ्री होईल म्हणून त्या ठिकाणी बघा स्टेटमेंट काय युज केलं आहे, फ्री इन ब्रॅकेट टेम्प आणि त्यानंतर रिटर्न द हेड टू द फंक्शन मेन फंक्शन एज इट मॉडिफाय आफ्टर डिलीशन. तर या कोड थ्रू आपण लिस्ट मधील सुरुवातीचा नोड हा डिलीट करू शकतो. आता याच प्रकारे आपण लिस्ट मधील मिडल नोड हा कसा डिलीट करता येईल त्यासाठी अल्गोरिदम बघू. तर त्यासाठी सर्वप्रथम डिलीट मिडल फंक्शन हे हेड पॅरामीटर सोबत लिहायचे, त्यानंतर इंडेक्स व्हेरिएबल डिक्लेअर करायचा म्हणजेच आय हा, त्यानंतर लोकेशन व्हेरिएबल डिक्लेअर करावे ते कशाने, लॉकने. कारण आपल्याला जो नोड डिलीट करायचा असतो त्या नोडचे आपल्याला लोकेशन आधी द्यावे लागणार ना, म्हणून आपल्याला लॉक हे व्हेरिएबल डिक्लेअर करावे लागते. आणि त्यानंतर युजर थ्रू कन्फर्म करावे नोड डिलीट करण्यासाठी जे लोकेशन दिलेले आहे ते करेक्ट आहे किंवा नाही, म्हणजेच तो नोड डिलीट करायचा आहे हे फिक्स. आणि जो नोड डिलीट करायचा त्याचे लोकेशन लॉक या फंक्शन मध्ये स्टोअर करावे. इथे आपण फोर्थ लोकेशनचा नोड डिलीट करू म्हणजे आपल्या लिस्ट मधील फोर्थ नंबरचा जो नोड आहे तो कुठला,
म्हणजे त्यात कुठला डेटा आहे तर 75. मग आता त्यानंतर टेम्पररी पॉइंटर हा सेट करावा, तो म्हणजे टेम्प, आणि तो हेड नोड म्हणून पॉइंटिंग करेल. त्यानंतर दुसरा पॉइंटर डिक्लेअर करावा, तो म्हणजे ओल्ड. तो यासाठी की जो प्रिव्हियस पोझिशनला पॉइंट करेल फॉर ट्रॅव्हर्सिंग थ्रू द लिस्ट. ट्रॅव्हर्सिंग सेट झाल्यावर ओल्ड इज इक्वल टू टेम्प, आणि टेम्प पॉइंटर हा नेक्स्ट नोडला ट्रान्सफर करावा. त्यानंतर या अशाच स्टेपने ट्रॅव्हर्स लिस्ट थ्रू आपण फोर्थ लोकेशनला येणार. आता ओल्ड पॉइंटर हा थर्ड नोडला पॉइंट करायचा, त्या नोड मधील एलिमेंट कोणता तर 50, आणि त्यानंतर पॉइंटर फोर्थ नोडला येणार, त्यात 75 एलिमेंट आहे, आणि फोर्थ नोड डिलीट करावा. आणि थर्ड नोड आणि फिफ्थ नोड यामध्ये लिंक क्रिएट होणार. बाय सेटिंग द नेक्स्ट पॉइंटर ऑफ द ओल्ड नोड टू द नेक्स्ट पॉइंटर ऑफ द टेम्प, म्हणजे ओल्ड इम्प्लाइज नेक्स्ट इज इक्वल टू टेम्प टेन्स टू नेक्स्ट. म्हणजे कसा, तर ओल्ड इज इक्वल टू टेम्प, आणि जर टेम्प पॉइंटर हा नेक्स्ट नोडला फॉरवर्ड करायचा असेल तर टेम्प इज इक्वल टू टेम्प इम्प्लाइज नेक्स्ट. ओल्ड टेन्स टू नेक्स्ट इज इक्वल टू टेम्प टेन्स टू नेक्स्ट. त्यानंतर प्रिंट फंक्शन यूज करून टेम्प नोड डिलीट असा मेसेज प्रिंट करावा, आणि हा डेटा फ्री फंक्शन म्हणजेच फ्री टेम्प हे फंक्शन यूज करून डेटा डिलीट करावा. आणि त्यानंतर फ्री फंक्शन यूज करावे ते कशासाठी, की जो नोड आपण डिलीट केला ती मेमरी फ्री झाली. तर या पद्धतीने हा झाला मिडल लिस्ट मधील मिडल नोड डिलीट करण्यासाठीचा अल्गोरिदम. आता त्यासाठी एक कोड तुम्हाला स्लाइडवर दिलेला आहे, त्यात बघा. नेहमीप्रमाणे जो नोड आपल्याला डिलीट करायचा आहे त्यासाठी स्पेसिफिक फंक्शन यूज केले आहे, म्हणजे ज्या वेळेला आपल्याला बिगिनिंगचा नोड डिलीट करायचा होता त्यावेळेला आपण डिलीट बिगिनिंग फंक्शन यूज केले. त्याच पद्धतीने आता आपल्याला इथे लिस्ट मधील मिडल नोड डिलीट करायचा आहे, म्हणून आपण डिलीट मिडल फंक्शन यूज करणार. तर डिलीट मिडल फंक्शन हे यात काय डिफाइन करते, तर लिस्ट मधील मिडलचा जो नोड आहे तो आपल्याला डिलीट करायचा आहे. त्याचप्रकारे आपण इंडेक्स व्हेरिएबल म्हणून आय ला डिफाइन केलेले आहे, त्याचप्रकारे लोकेशनसाठी लॉक हे व्हेरिएबल डिफाइन केलेले आहे. यामध्ये आपण नोडचे लोकेशन स्टोअर करणार आहे जो नोड आपल्याला डिलीट करायचा आहे त्यासाठी. तसेच त्यानंतर आपण प्रिंट फंक्शन यूज करून ज्या लोकेशनचा नोड आपल्याला डिलीट करायचा आहे त्यासाठी आपण मेसेज प्रिंट करणार. त्यानंतर टेम्पररी पॉइंटर हा हेड नोडला ट्रॅव्हर्सिंगसाठी सेट करणार, आणि लिस्ट ही ट्रॅव्हर्स करणार. त्यानंतर प्रिव्हियस नोडमध्ये आणि नेक्स्ट नोडमध्ये लिंक तयार होणार, ती ह्या स्टेटमेंटने ओल्ड टेन्स टू नेक्स्ट इज इक्वल टू टेम टेन्स टू नेक्स्ट. त्यानंतर आपण जो डेटा डिलीट केला तो डेटा प्रिंटएफ या जो डेटा डिलीट करणार त्यासाठी आपण प्रिंट हे फंक्शन यूज करणार, आणि जो डेटा डिलीट झालेला आहे तो दाखवण्यासाठी आपण प्रिंटएफ हे फंक्शन यूज करणार. आणि त्यानंतर फ्री टेम्प हे फंक्शन आपण कशासाठी यूज करणार, तर नोड डिलीट झाल्यानंतर ती मेमरी फ्री होईल यासाठी. तर आता इथे मिडलचा एलिमेंट आपला कुठला होता तर 75. इथं आपल्याला डिलीट करण्यासाठी जो एलिमेंट होता तो कुठला होता तर 75. मग आता लिस्टमध्ये फोर एलिमेंट्स शिल्लक आहेत, ते म्हणजे 10, 45, 50 आणि 85. आता आपण ज्या पद्धतीने लिस्टमधील बिगिनिंगचा नोड डिलीट केला त्याच पद्धतीने मिडल नोड डिलीट केला, तसाच आता आपल्याला लिस्टमधील लास्टचा नोड कसा डिलीट करायचा त्यासाठी अल्गोरिदम बघायचा आहे. तर त्यात बघा, सर्वात आधी आपल्याला डिलीट एंड फंक्शन हे विथ पॅरामीटर घ्यावे लागेल. त्यानंतर आपण टेम्पररी पॉइंटर हा सेट करणार, आणि तो कोणाला पॉइंट करणार? तर हेड नोडला. कशासाठी? तर लिस्ट ट्रॅव्हर्स करण्यासाठी. त्यानंतर आपण ओल्ड पॉइंटर हा डिक्लेअर करणार. तो कशासाठी? तर प्रिव्हियस पोझिशनला पॉइंट करण्यासाठी. आणि त्यानंतर लिस्ट ही ट्रॅव्हर्स करणार. ट्रॅव्हर्सिंग नंतर ओल्ड पॉइंटर आपण टेम्प नोडला सेट करणार, म्हणजे ओल्ड इज इक्वल टू टेम्प. आणि टेम्प पॉइंटर हा नेक्स्ट नोडला पॉइंट करणार, म्हणजेच टेम्प इज इक्वल टू टेम्प टेन्स टू नेक्स्ट. या पद्धतीने लिस्ट ही ट्रॅव्हर्स होणार. आणि नेक्स्ट नोड मग काय होणार? तो नल होणार. आणि ट्रॅव्हर्सिंग नंतर ओल्ड पॉइंटर हा थर्ड नोडला पॉइंट करणार, आणि त्यात कुठला एलिमेंट आहे? तर 50. आणि टेम्प हे व्हेरिएबल आणि टेम्प हा पॉइंटर कुठे पॉइंट करणार? तर लास्ट नोडला. आणि लास्ट नोड मध्ये कुठला एलिमेंट आहे? तर तो आहे 85. तर आपण हा लास्ट एलिमेंट त्यानंतर डिलीट करणार आणि नेक्स्ट पॉइंटरला आपण सेट करणार ओल्ड नोड म्हणून, म्हणजेच तो काय? तर नल. आणि त्यानंतर प्रिंट फंक्शन यूज करून आपण डेटा प्रिंट करणार, डिलीट झालेला डेटा प्रिंट करणार. आणि मेमरीतली जी आणि त्यानंतर तो नोड डिलीट केल्यानंतर मेमरीची स्पेस ही फ्री झाली, त्यामुळे आपण फ्री टेम्प हे फंक्शन यूज करणार. आणि ह्या प्रकारे लास्ट नोड हा लास्ट नोड मधील 85 हा एलिमेंट डिलीट होणार. यासाठी तुम्हाला स्लाइडवर एक छोटा प्रोग्राम दिलेला आहे, त्यात बघा. आपल्याला लिस्ट मधील सर्वात शेवटचा एलिमेंट डिलीट करायचा आहे, सर्वात शेवटचा नोड डिलीट करायचा आहे, म्हणून आपण यामध्ये डिलीट एंड हे फंक्शन यूज करणार. त्यानंतर आपण पॉइंटर व्हेरिएबल्स डिक्लेअर केले, ते म्हणजे कुठले? टेम्प आणि ओल्ड. आणि त्यानंतर व्हाईल लूप थ्रू आपण लिस्ट ही ट्रॅव्हर्स करणार. तसेच सेकंड लास्ट जो नोड असेल त्याला आपण नल सेट करणार. आणि त्यानंतर जो डेटा आपण डिलीट केला तो प्रिंट या फंक्शनने आपण प्रिंट केलेला आहे. आणि जी मेमरी फ्री झाली ती आपण फ्री टेम्प या फंक्शनने दाखवणार. या तीन पद्धती म्हणजे कुठल्या? तर डिलीटिंग नोड, डिलीटिंग द फर्स्ट नोड फ्रॉम द लिंक लिस्ट, डिलीटिंग द मिडल नोड फ्रॉम द लिंक लिस्ट अँड डिलीटिंग द लास्ट नोड फ्रॉम द लिंक लिस्ट. ह्या तीन पद्धतीने आपण एलिमेंट हा लिस्ट मधून, नोड हा लिस्ट मधून डिलीट करू शकतो. आता त्याच पद्धतीने आता या लिंक लिस्टची लेंथ आपण कशी काउंट करणार, तर ते आता आपण बघू. तर यासाठी सर्वप्रथम आपल्याला ट्रॅव्हर्स ऑपरेशनचा यूज करावा लागेल. जर सपोज आपल्या लिस्टमध्ये 60, 10, 45, 50, 75 आणि 85 हे एलिमेंट्स दिलेले आहे, तर त्यासाठी एक छोटासा प्रोग्राम, एक छोटासा कोड मी स्लाइडवर दिलेला आहे, त्यात बघा. फर्स्ट आपल्याला काउंट फंक्शन हे डिफाईन करावे लागते. त्यात बघा, इंटीजर काउंट इन ब्रॅकेट स्ट्रक्ट नोड पॉइंटर हेड. याने काय होईल? तर तुमच्या लिस्टमध्ये जे काही नोड्स असतील ते रिप्रेझेंट होतील, म्हणजे ते रिटर्न्स होतील. त्यानंतर जे पॉइंटर व्हेरिएबल्स आपल्याला लागतात ते आपण डिक्लेअर करायचे. जसे की इथं इंट सी इज इक्वल टू 0 स्ट्रक नोड पॉइंटर टेम्प इज इक्वल टू हेड, म्हणजे टेम्पररी पॉइंटर जो आहे तो टेम्प आहे आणि तो कोणाला पॉइंट करतोय? तर हेड नोडला पॉइंट करतोय. त्यानंतर व्हाईल लूप थ्रू आपण लिस्ट ही ट्रॅव्हर्स करणार, म्हणजे यात आपण इन्क्रिमेंट काउंटरचा यूज केलेला आहे,
म्हणजे सी प्लस प्लस तुम्हाला तिथे दिस म्हणजे स्टेटमेंट बघा सी प्लस प्लस या इन्क्रिमेंट काउंटरने काय होणार तर व्हेरिएबल वन बाय वन हा इन्क्रिमेंट होणार म्हणजे आपण लिस्ट मधील एलिमेंट काउंट करू शकणार आणि त्यानंतर रिटर्न द काउंट म्हणजे लिस्ट मध्ये जे काही नंबर ऑफ नोड्स असतील ते काउंट होतील म्हणजे आता यात काउंट केल्यानंतर लिस्टची लेंथ काय येणार तर सिक्स. तर या पद्धतीने आपण लिंक लिस्टची लेंथ मोजू शकतो. तसेच जर आपल्याला या लिंक लिस्ट मधून एखादा एलिमेंट हा सर्च करायचा असेल तर त्यासाठी काय करावे लागणार तर सर्वप्रथम आपण त्यासाठी आधी अल्गोरिदम कसा आहे ते बघू. तर यात बघा आधी आपल्याला सर्च फंक्शन विथ पॅरामीटर सर्च फंक्शन हे हेड पॅरामीटर सोबत लिहावे लागणार. त्यानंतर आपण टेम्पररी पॉइंटर म्हणजेच टेम्प हा पॉइंटर आपण हेड नोडला पॉइंटिंग करणार. तो कशासाठी तर लिस्ट ट्रॅव्हर्स करण्यासाठी. त्यानंतर आपण लोकेशनसाठी लॉक हे व्हेरिएबल लॉक हे इंटीजर व्हेरिएबल डिक्लेअर करणार म्हणजे जो एलिमेंट आपल्याला शोधायचा आहे त्याचे लोकेशन ठरवण्यासाठी. त्यानंतर आपण एलिमेंट हा व्हेरिएबल इंटीजर व्हेरिएबल डिक्लेअर करणार आणि तो आपण स्टोअर करणार म्हणजे जो एलिमेंट आपल्याला शोधायचा आहे त्यासाठी आपण इंटीजर व्हेरिएबल एलिमेंट हे डिक्लेअर करणार. त्यानंतर आपण फ्लॅग इज इक्वल टू झिरो हे इंटीजर व्हेरिएबल डिक्लेअर करणार आणि ज्यावेळेला आपल्याला एलिमेंट हा सापडेल तेव्हा फ्लॅग इज इक्वल टू वन असे स्टेटमेंट तिथे होईल. आणि आता आपल्याला जो एलिमेंट हवा आहे जो डेटा आपल्याला सर्च करायचा आहे तो नंबर आपण युजरला विचारणार आणि तो एलिमेंट आपण स्टोअर करणार. आता इथे या लिस्टमध्ये जर मला 50 नंबर्स हवा असेल या लिस्टमध्ये इथे जी लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये 60 10 45 50 75 आणि 85 हे नंबर्स आहे आणि यातून आपल्याला जर 50 नंबर्स हवा असेल तर तो एंटर करावा. त्यानंतर लिस्ट ही ट्रॅव्हर्स होईल आणि लूपमध्ये लॉक हे व्हेरिएबल वनने इन्क्रिमेंट होणार आणि दुसऱ्या लूपमध्ये आपण डेटा हा कम्पेअर करणार म्हणजे जो नंबर आपल्याला हवा आहे तो जर असेल तर तो नंबर आपण लॉक या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करणार आणि फ्लॅग इज इक्वल टू वन आणि इथे तो प्रोग्राम संपवणार. जर आपण जो नंबर स्टोअर केलेला जर जो नंबर स्टोअर केलेला आहे तो नंबर किंवा फ्लॅग इज इक्वल टू झिरो अशी जर कंडिशन असेल तर त्यावेळेला ट्रॅव्हर्सिंग टिल द एंड ऑफ द लिस्ट म्हणजे जर एलिमेंट हा सापडणार नाही तर तेव्हा फ्लॅग इज इक्वल टू झिरो. सो ऍट द एंड कम्पेअर इफ फ्लॅग इज इक्वल टू झिरो अँड प्रिंट दॅट एलिमेंट इज नॉट फाउंड. आणि आपलं जे एक्झाम्पल आहे म्हणजे आपली जी लिस्ट आहे ती लिस्ट त्या लिस्टमध्ये 60, 10, 45, 50, 75, 85 हे एलिमेंट्स दिलेले आहे आणि जो नंबर आपल्याला डिलीट करायचा आहे तो म्हणजे 50. मग हा एलिमेंट कुठल्या लोकेशनला आहे तर फोर्थ लोकेशनला. तर हा झाला त्याचा अल्गोरिदम. आता याचा एक कोड तुम्हाला स्लाइडवर दिलेला आहे त्यात बघा आपण सर्वप्रथम सर्च फंक्शन हे यूज केलेले आहे हेड पॉइंटर सोबत. सर्च फंक्शन हे यूज केलेले आहे ते कशासाठी तर लिस्टमध्ये पर्टिक्युलर डेटा शोधण्यासाठी. त्यानंतर
जे व्हेरिएबल्स आपल्याला गरजेचे आहे ते पॉइंटर्स आणि व्हेरिएबल्स आपण डिक्लेअर केलेले आहेत, म्हणजे स्ट्रक्ट नोड, पॉइंटर टेम्प, तसेच इंटीजर, लोकेशन इज इक्वल टू 0, इंटीजर एलिमेंट, इंटीजर फ्लॅग इज इक्वल टू 0. त्यानंतर युजर थ्रू आपण ऍक्सेप्ट करणार जो एलिमेंट आपल्याला सर्च करायचा आहे तो, तर त्यासाठी आपण प्रिंट फंक्शन यूज केलेले आहे. तसेच त्यानंतर मग टेम्पररी पॉइंटर टेम्प हा पॉइंट करणार तो कशाला, तर हेड नोडला. आणि त्यानंतर आपण व्हाईल लूप यूज करणार, म्हणजे आपण लिस्टमधील सुरुवातीच्या नोडला आधी बघणार, म्हणजे आपण वन बाय वन प्रत्येक नोडमध्ये जो एलिमेंट डिलीट करायचा आहे तो सर्च करणार, म्हणजे लोकेशन हे वन बाय वन इन्क्रिमेंट होत जाणार. म्हणून तिथं काय यूज केलेलं आहे, म्हणून कोडमध्ये बघा लॉग प्लस प्लस हे स्टेटमेंट यूज केलेलं आहे. जर आपल्याला या ठिकाणी इफ यूज करून जर आपल्याला या ठिकाणी जो एलिमेंट आपल्याला हवा आहे तो जर मिळाला तर मेसेज प्रिंट करावा द एलिमेंट फाउंड ऍट लोकेशन लॉक, म्हणजे या लोकेशनला हा एलिमेंट मिळाला आहे, आणि फ्लॅग इज इक्वल टू 1 असे सेट करावे. जर आपल्याला तो नंबर नाही मिळाला तर फ्लॅग इज इक्वल टू 0, म्हणजेच या लिस्टमध्ये तो एलिमेंट नाही. या कोडचा यूज करून आपण लिस्टमध्ये एलिमेंट हा सर्च करू शकतो, लिस्टमध्ये नोड हा सर्च करू शकतो. तर आजच्या या टॉपिकमध्ये बघा आपण काय काय शिकलो. तर लिंक लिस्टमध्ये आपण काय बघितले, सर्वप्रथम आपण लिंक लिस्ट काय असते ते बघितले. लिंक लिस्ट म्हणजे काय, तर सिक्वेन्स ऑफ नोड्स. या लिंक लिस्टमध्ये नोडचे दोन पार्ट असतात. पहिल्या पार्टमध्ये जो डेटा असतो तो रिप्रेझेंट केलेला असतो, आणि दुसऱ्या पार्टमध्ये नेक्स्ट येणाऱ्या नोडची लिंक दिलेली असते. या पद्धतीने ही लिंक लिस्ट असते. लिंक लिस्टमध्ये हेडर पॉइंट हा महत्वाचा असतो, त्याचप्रकारे लास्ट नोडला नल लिंक ही महत्वाची असते. यामध्ये सक्सेसर आणि प्रेडेसर्स हे दोन नोड असतात. लास्ट नोडला सक्सेसर नसतो आणि फर्स्ट नोडला प्रेडेसर नसतो. म्हणजेच काय, तर सक्सेसर हा काय, तर पुढच्या येणाऱ्या नोडची लिंक जो दर्शवतो तो. आणि प्रेडेसर म्हणजे काय, आधी येणाऱ्या नोडची लिंक, आधी असलेल्या नोडची लिंक जो दर्शवतो तो प्रेडेसर. तसेच आपण लिंक लिस्टचे बेसिक ऑपरेशन बघितले, जसे की इन्सर्शन, डिलिशन, रिट्रायव्हल आणि ट्रॅव्हर्सल. इन्सर्शन हे आपण लिंक लिस्टमध्ये कुठूनही करू शकतो, जसे की लिस्टच्या सुरुवातीला आपण नोड इन्सर्ट करू शकतो, लिस्टच्या मध्येच आपण नोड इन्सर्ट करू शकतो, त्याचप्रकारे लिंकच्या शेवटी आपण नोड इन्सर्ट करू शकतो. आणि त्याबद्दलचे अल्गोरिदम आणि त्यासाठीचे अल्गोरिदम आणि छोटे आणि त्यासाठी आवश्यक असलेले कोड आपण बघितले. त्याचप्रकारे डिलिशन हे ऑपरेशन ज्या वेळेला आपण लिंक लिस्टवर करतो, तर सेम ज्या पद्धतीने आपण इन्सर्शन लिंक लिस्टमध्ये कुठूनही करतो त्याच पद्धतीने डिलिशन हे सुद्धा आपण लिंक लिस्टच्या सुरुवातीला करू शकतो, तसेच मिडलला करू शकतो आणि लिस्टच्या शेवटीही करू शकतो. तसेच आपण रिट्रायव्हल हे बघितले. रिट्रायव्हल म्हणजे काय, तर जो नोड आपल्याला हवा आहे तो नोड आपण रिट्रायव्ह करायचा, म्हणजे त्यासाठी आधी आपण लिस्टमध्ये नोड सर्च करणार आणि जो नोड आपल्याला हवा आहे तो आपण रिट्रायव्ह करणार. त्याच पद्धतीने आपण लिंक लिस्टचे टाईप बघितले. लिंक लिस्टचे टाईप कोणते बघितले, तर ते म्हणजे सिंगली लिंक लिस्ट, डबली लिंक लिस्ट आणि सर्क्युलर लिंक लिस्ट. तर सिंगली लिंक लिस्टमध्ये आपण बघितलेच की नोडचे हे दोन पार्ट्स असतात, एक म्हणजे डेटासाठी आणि दुसरा म्हणजे लिंकसाठी. तसेच त्यामध्ये जी लिंक दिलेली असते त्याला आपण नेक्स्ट पॉइंटर असे म्हणतो. त्यामध्ये नेक्स्ट नोडचा ऍड्रेस दिलेला असतो. तसेच लास्ट नोडला आपण लास्ट नोड नंतर नल पॉइंटर असतो, तो काय इंडिकेट करतो तर लिस्टची म्हणजे त्या तो काय इंडिकेट करतो तर इथे ही लिस्ट ही संपलेली आहे. थोडक्यात लिस्टचा शेवट नल पॉइंटर हा इंडिकेट करतो. तसेच सिंगली सर्क्युलर लिंक लिस्ट म्हणजे काय, तर ही सिंगली लिंक लिस्ट सारखीच असते, पण यात डिफरन्स एवढाच असतो की यात लास्ट नोडला फर्स्ट नोडचा की यात नल पॉइंटर हा नसतो. फर्स्ट नोडची लिंक ही लास्ट नोडला रिप्रेझेंट केलेली असते. तसेच डबली लिंक लिस्ट म्हणजे काय, तर या लिस्टमध्ये नोडचे थ्री पार्ट्स असतात. फर्स्ट पार्ट हा प्रिव्हियस नोडच्या लिंकसाठी असतो, सेकंड पार्ट हा डेटासाठी असतो आणि थर्ड पार्ट हा नेक्स्ट नोडच्या लिंकसाठी असतो. म्हणजे आपण बघितले सिंगली लिंक लिस्टमध्ये लिस्ट ज्या वेळेला संपते त्यावेळेला नल पॉइंटर इंडिकेट करतो, तर यात हेड नोडला सुद्धा म्हणजे फर्स्ट नोडला सुद्धा नल पॉइंटर हा असतो. तसेच आपण डबली सर्क्युलर लिंक लिस्ट बघितली. आता डबली सर्क्युलर लिंक लिस्ट ही डबली लिंक लिस्ट सारखीच असते, फक्त यात एवढाच फरक असतो की यात शेवटी नल पॉइंटर नसतो, म्हणजे फर्स्ट नोडची लिंक ही लास्ट नोडमध्ये रिप्रेझेंट केली जाते. तसेच लिंक लिस्टवर आणखी काही ऑपरेशन होतात, ते म्हणजे सर्चिंग अ नोड, काउंटिंग लेंथ ऑफ द लिस्ट, अपडेटिंग अ नोड, प्रिंटिंग अ नोड, रिव्हर्स द लिस्ट, सॉर्ट द लिस्ट युझिंग डेटा एक्सचेंज, सॉर्ट द लिस्ट युझिंग पॉइंटर मॅनिप्युलेशन, कॉन्केटिनेट टू लिस्ट, मर्ज टू स्टोअर्ड लिस्ट इन टू थर्ड स्टोअर्ड लिस्ट, या प्रकारचे ऑपरेशनही यस लिंक लिस्टवर केले जातात. तर इथे लिंक लिस्टचा कन्सेप्ट मी संपवते. धन्यवाद.